हाय हॅलो नमस्कार, तुम्ही ऐकताय लॉकडाऊनच्या स्टोरी स्टोरी जंक्शन मराठी पॉडकास्ट वर
कर्जाची फुलं. राम राम, कसं काय? बरं आहे ना? तुमच्यासारखाच मी बी घरातच बसून आहे, पण निवांत नाही. डोक्यावर कर्जाचं भलं मोठं होऊ जाय बघा. आता तुम्हाला कळलं असेल मी कोणते, आणि नसलं कळलं तर मी सांगतो. बळीराजा, जगाचा पोशिंदा वगैरे ज्या नावांनी ओळखता तोच मी शेतकरी. डोळे बंद करून शेतकरी हे नाव आठवल्यावर डोळ्यासमोर काय येतं बरं? एक म्हातारा माणूस अंगावर फाटके मळके कपडे घालून पावसाची वाट पाहत आभाळाकडे टक लावून बसलेला, हे चित्र येतं ना? अहो, तुमच्यासारखे तरणेताठ लोक शेतीत नाही आले तर शेतकऱ्या चित्र पालटणार तरी कसं? नाही, शेती नाही करायची तर नका करू, पण निदान कशी करायची ते आम्हाला तरी सांगा. तुम्ही शिकले सवरलेले लोक, तुमचं ज्ञान शेताला लागलं तर शेतात सोनं उगल आणि रोज सगळं जग पंचपक्वान्न खाईन. जाऊ द्या, मी माझी गोष्ट सांगतो. मी 3 एकर शेतीचा मालक, बायको पोरांसोबत शेतात राबतो. सगळं कसं सुखात चाललं होतं, पण देव जाणो कोणाची नजर लागली आमच्या आनंदाला. आजवर कशाचीच कमी नव्हती, पण आता भिकेला लागायची वेळ आली हो. गेल्या सालचा पूर आणि आता हे लॉकडाऊन, यामुळे शेतात होतं नव्हतं समद घालून कर्ज बाजारी होऊन बसलोय. मनातलं सांगतो, हे लॉकडाऊन जर नसतं ना तर आज माझ्या पोराला कोल्हापूरच्या कॉलेजात घातलं असतं, पण आता कुठून आणू एवढा पैसा? पोराला डॉक्टर व्हायचं होतं, त्याला माहिती आहे आपला बाप शेतकरी, याच्या हातात आज पैसा आहे तर उद्या नाही. म्हणून माझ्या खांद्याला खांदा लावून तो बी शेतात राबतो आणि रात्री जागून अभ्यास करतो. पण काय फायदा आता याचा? नुसता विचार करून बी डोळ्यात पाणी येत आहे. काय करायला गेलो आणि काय झालंय? आता तुम्हाला सांगतो, कोल्हापूरच्या बाजूला आमचं छोटस गाव आहे. बायको, थोरली पोरगी सुनी आणि धाकटा पोरगा बाळू, असं आमचं छोटस कुटुंब. मायबाप देवाघरी गेले आणि कुटुंबात आम्ही 4 राहिलो. माझी सोनी बी बीकॉमच्या शेवटच्या वर्षाला होती, तेव्हापासूनच तिच्यासाठी ठिकाणं यायला लागले होते. आता पोरगी इतक्या हौशीनं शिकली म्हणलं, मग तिला बी असं कोणाच्याही पदार्थ थोडी घालणार. म्हणून म्हणलं, शेतकरी असलं तरी चालल, पण शिकलेला पोरगा पाहायचा. यंदाच्या पिकाचा पैसा सगळा तिच्या लग्नात लावायचा आणि थाटा माटात लग्न करायचं असं समद ठरलं होतं. पण शेतकऱ्याने ठरवलं आणि तसंच झालं असं कधी होईल का? शेतकऱ्याचं नशीब निसर्गावर अवलंबून, शेवटी व्हायचं तेच होतं. 10 वर्ष बापाच्या 2 एकरात कसलो तेव्हा कुठं 1 एकर अजून घेता आली. मागच्या वर्षी ऊसाला चांगला भाव आलता म्हणून पुन्हा अख्खा 3 एकरात ऊस लावला. पाऊस चांगला झाला होता त्यामुळे पीक बी चांगलं आलं, वाटलं यंदा पावसानं साथ दिली. पण कशाचं काय, पीक काढण्याची वेळ आली तरी पाऊस काय थांबे ना. पाहता पाहता देव कोपला आणि ढगफुटी झाल्यागत पाऊस धोधो कोसळला. अख्खं सांगली कोल्हापूर पाण्यात हो. शहरातल्या लोकांना खायला भेटत नव्हतं आणि शेतकऱ्याच्या घरात असून बी जेवण गोड लागत नव्हतं. आता काय सांगू, इतक्या मेहनतीनं कसलेलं शेत, त्याच्यात लावलेलं पीक त्याला पोटाच्या लेकरावानी सांभाळलं आणि तेच पाण्यात वाहून जात असल्यावर भाकर तरी कशी गिळावी वाटल. तिकडे गावातली अर्धी घरं पाण्याखाली गेली होती. नशीब, डोंगर माथ्याला राहत होतो म्हणून आमचं घर तेवढं शाबूत राहिलं. धडपड करून जमलं तितकं पीक काढलं असतं, पण गावच्या बाहेर पडायची सोय नव्हती. छाती इतकं पाणी साचलं होतं. 2-3 हप्त्यात कसाबसा पूर कमी झाला तवा शेतात गेलो. अपेक्षा होती तितकं बी पीक उभं नव्हतं, समद वाहून गेलं. तिकडे लांब कुठंतरी झाडीत अडकलेला ऊस दिसत होता. पीक गेलं तर गेलं, पण एकरभर शेतात गुडघाभर पाणी साचलं होतं. 3 एकरातली सगळी मेहनत पाण्यात गेली होती. 1/2 एकरात होईल इतका बी ऊस उरला नव्हता. आता सोनीच्या लग्नाला काय, पण शेतीसाठी पुन्हा बियाणं घेणं इतका बी पैसा नाही हो. पण देवानंच तारलं, सोनीसाठी एक चांगलं ठिकाण चालून आलं. पोरगा हुशार, शिकलेला आणि विशेष म्हणजे शेतमालाच्या एक्सपोर्ट कंपनीत चांगल्या हुद्द्यावर होता. सोनीला नोकरी करायची असेल तर त्याला काही हरकत नव्हती. माझी नक्षत्रासारखी गुणी पोर त्याला आवडली आणि 1 पैसा बी न घेता त्याने लग्नाला होकार दिला. लग्न साधंच करायचं ठरवलं, तरी पोटची पोरती तिला आज सरिका महातानं कसं पाठवायचं? म्हणून आनंदानं 2 वस्तू 2 दागिने तरी करायला पाहिजे होते. म्हणून थोडा तरी पैसा जमाजमाव करावा लागणार होता. बायकोकडं आमच्या लग्नातल्या सोन्याच्या बांगड्या होत्या. माझ्या आईनं मोठ्या हौशीने तिला दिलत्या. तिनं बाबांना न सांगता थोडे थोडे पैसे जमा करून सुनांसाठी बांगड्या केल्या होत्या. मंगळसूत्रागतच बायकोला त्या बांगड्यांचं कौतुक होतं. या दागिन्यांवर तिचं प्रेम होतं, श्रद्धा होती. तिला वाटायचं आपली सून आल्यावर तिला त्या बांगड्या देऊ. पण वेळ काय सांगू नये ते शेवटी मन मारून त्या बांगड्या तिने विकायला दिल्या. मी नाहीच म्हणत होतो, पण शपथ दिली तिने पोरीची. मग काय, मला ते करावंच लागलं. आलेल्या पैशात थोडे इकडून तिकडून जमलेले पैसे टाकून 100-200 लोकांना जेवण, 2 दागिने आणि तिकडच्या मंडळींना 4-2 कपडे करून साधंच पण हौशीत लग्न उरकलं. एक मात्र छाती ठोक सांगतो, लग्न कसं बी झालं असलं तरी जावाई एक नंबर निघला. त्यासनी आमची परिस्थिती माहीत होती. बाळाला डॉक्टर बनायचंय हे बी त्यांना ठाऊक होतं. बाळाची आणि त्यांची चांगली गट्टी जमायची. पोरीचं सुख पाहून मी झालं गेलं नुकसान विसरलो आणि उमेदीनं कामाला लागायचं ठरवलं. पोरीचं चांगलं झालं तरी अजून पोराचं स्वप्न खांद्यावर होतं. ती एकदा पुरं झालं की मी मोकळा. जावाई ज्या कंपनीत नोकरीवर होते त्या कंपनीतून शेतमाल बाहेर देशात विकायला पाठवला जायचा. त्यांना विदेशी बाजारात चांगला अनुभव होता आणि लोकांच्या ओळखी बी होत्या. त्यांनी मला जरबेरा फुलाचं उत्पादन घ्यायचं सुचवलं. हे फूल लोक कार्यक्रमात द्यायच्या गुच्छात वापरतात म्हणे. या फुलाला विदेशी बाजारात लई मागणी असते. भाव बी चांगला येतो आणि वर्षागाठी एकरी 14-15 लाखाचा नफा होतो असं बी त्यांनी सांगितलं. मी आधी नाहीच म्हणलो. आपण ऊस कापूस भाजीपाला लावून जगणारे अडाणी माणसं, त्यातल्या त्यात हे फुलं बिलं लावायचे म्हणजे जवळ पैसे पाहिजे. पण जावा एक येणत ना, या शेतीसाठी सरकार सबसिडी देतं म्हणे. तसा बाळ्या बी मदत करायचा होताच. सुगी आली की फुलं बाजारात न्यायची आणि चांगला भाव मिळवून द्यायची खात्री जावयानं दिली. मग वाटलं करायला हरकत नाही. लागवडीला खर्च येणार होता म्हणून बँकेतून कर्ज काढलं. 2 एकरात 4 पॉलीहाऊस तयार करून जवळपास 50,000 रोपट्यांची लागवड केली. बॉ शक्य तितका कमी खर्च केला. सगळे कामं आम्ही घरच्या घरी केले. तिकडे सोनीला नोकरी लागल्यावर तिनं बाळ्याला मोबाईल घेऊन दिला. बाळ्या तर एकदम खुश, त्याला तेच पाहिजे होतं. पोरानं त्या फोनमध्ये पाहून माझ्या लई अडचणी सोडवल्या आणि पठ्ठ्यानं त्यातूनच अभ्यास बी केला. पाहता पाहता 3 महिने निघून गेले आणि रंगीबिरंगी फुलांचं शेत बहारून आलं. या शेताच्या फुलावर मला 2 गोष्टी दिसत होत्या. एक डॉक्टर होणारा माझा बाळ्या आणि कर्जाची परतफेड. या दोन्ही गोष्टी फुलातून मी साधणार होतो. 1-2 हप्त्यात फुलं काढून माल पाठवायचा होता. फुलांची बी वाढ चांगली झालती. पण ऐनवेळी देव कोपलाच. आणि असा कोपला की ना ओला दुष्काळ दिसला ना कोरडा, तरी झळ मात्र आयुष्याला सगळ्यात मोठी लागली. ते लॉकडाऊन काय सुरू झालं. जावायला फोन केला तर म्हणले
गाड्या बंद आहेत, त्यामुळं माल नाही न्यात येणार आणि तिकडं विदेशात बी मागणी नाही, काही दिवस थांबा.
तवा वाटलं होतं की 20-21 दिवसात समद होईल चालू. काय करू शकत होतो मी. हातावर हात ठेवून फुलं पाहत हे संपण्याची वाट पाहत बसलो होतो. पण 20 दिवस झाले आणि समजलं की हे लॉकडाऊन आणखीन कडक झालं. आता तर माझं डोकंच बंद पडलं. महिना गेलं, फुलं हिरमुसल्यासारखे दिसत होते, पार सुकायला चाले होते आणि लॉकडाऊन वाढतच चाललो होतं. शेवटी 1 दिवस जावायचा फोन आला आणि रडायलाच लागला. त्या बिचारानं माझं भलं व्हावं म्हणून सुचवलं, पण इथं समद उलट झालं. त्याची काही चूक नव्हती, तरी माफी मागत होता. त्याला म्हणलं गप्प हो बाबा, तुझी काही चूक नाही. आणि जावयानं असं सासऱ्यासमोर नतमस्तक होऊ नये. देवस्वर्गात बी जागा देणार नाही मला. मी फोन ठेवला तसे हात पाय सुन्न पडले होते. आजूबाजूच्या शहरात गावात सगळं बंद झालंय. लग्न समारंभ कार्यक्रम रद्द झाले आहेत. म्हणजे जिथं माझ्या शेतातली फुलं जाणार होती ते समदच बंद आहे. आता काय करू पिकाचं. मी शेतावर एक नजर टाकली. फुलं पाहून मला आता बाळ्याचं स्वप्न नाही तर फक्त कर्ज दिसत होतं. आता शेत रिकामं केलं पाहिजे. फुलं खाऊन पोट भरणार नाही आणि या फुलाला लसूण कांद्यासारखं लय दिवस सांभाळून बी ठेवता येणार नाही या विचारात होतो. तितक्यात बाळ्या आणि त्याची आई आली. त्यांचे डोळे पाहून त्यांची रडणारी मनं स्पष्ट जाणवत होती. काही न बोलता ते दोघं रोपटे उपटून पांडावर फेकायला लागली. नाईलाजाने तोच शेवटचा उपाय म्हणून मी भी उठलो आणि रोपटं उपटायला लागलो.
स्टोरी ऐकलीत आरजे प्रसाद यांच्या आवाजात. आमच्या आणखी स्टोरीज ऐकण्यासाठी विजिट करा www.d4mat.in.
पुढच्या एपिसोड मध्ये ऐकाल.
आमच्या कुटुंबाला अगदी अतरंगी म्हणायला पाहिजे. डोकं फिरलं की कुणाच्या बापाचं ऐकत नाही, अगदी त्याच्या बापाचं म्हणजे माझं सुद्धा ऐकत नाही. पण मोठी मुलगी पिहू अगदी या उलट समंजस, हसरी, खेळकर आणि अतिशय हुशार. जिथे स्वावलंबी सून आणि शिस्तबद्ध सासू एकाच छताखाली राहतात, तिथे शांतता राहणं शक्य आहे तरी का? एक गोष्ट मात्र आवर्जून सांगायला हवी, शोभा आजकाल फोनमध्ये हरवलेली असते. आज कुठे दिवसाची सुरुवात चांगली झाली असं वाटलं, पण तेवढ्यात त्या ती शिंदेची बायको विक्षिप्त. एकदा तर काय म्हणे, आपल्या सासूचाच गळा धरला होता म्हणे तिने. दुसऱ्या दिवशी सकाळी मला गोंधळ ऐकायला आला आणि पिहू रडतच मला उठवायला आली. माझे पाय कापायला लागले. मी हिम्मत करून तिला हलवायला लागलो, पण ती उठेनाच. पुढचा बराच वेळ गंभीर शांतता होती. कानात गरम तेल ओतल्यासारखं मी ऐकत होतो.
लवकरच